नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. राज्यातल्या वॉटर स्पोर्ट्साचे बेकायदेशीर तिकीट आणि प्रचाराचेर आळाबंद हाडपा खातीर पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी याफुडें खर कारवाय जातली अशी शिटकावणी दिल्या. कळंगूटचे आमदार मायकल लोबो आणि साळगावचे आमदार केदार नायक तशेंच पर्यटन खात्यातल्या अधिकाऱ्यांकडेन तांणी बसका घेतली. वॉटर स्पोर्ट्साच्या मळार पारदर्शकता सुनिश्चित करपाक आनी पर्यटन अणभव सुदारपाक एकसारखे दरबोर्ड आणि समर्पित कियोस्क सुरू करतले अशी माहिती मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या.
One of the major issue was regarding uniformity of rates to all the water sports associations throughout the state of Goa. ते आम्ही तांका सांगितलं तुम्ही रेट युनिफॉर्म तुमकां दिसता तशें करात बट नॉट टू साउथ हॅज टू बी युनिफॉर्मली प्रिव्हेल्ड. ताज्या प्रमाणे तांणी जी रेट्स दिल्ल्यो त्यो रेट्स आम्ही गॅझेट नोटिफिकेशन करून तांकां परत सर्क्युलेशनान केल्यो. सो युनिफॉर्मिटी ऑफ रेट्स विच विल बी फॉलोड बाय ऑल द वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन्स इन गोवा हॅज बीन डन.
परवरे म्हापशे मार्गार इलेव्हेटेड कॉरिडॉराच्या फुडल्या टप्प्यातल्या कामा खातीर आता येरादारीत व्हड बदल करचे पडटले. पर्यटन मंत्री आणि परवरीचे आमदार रोहन खंवटे हांणी काल सकाळी अधिकाऱ्यांसयत कामाची पळोवणी केली. यावेळार म्हापशेचे आमदार जोशुआ डिसोजा हजर आशिल्ले. परवरी महेंद्रा शर्मा मुखार सुरू आशिल्ल्या कामाची तांणी पळोवणी केली. उत्तर गोंयचे जिल्हाधिकारी अंकित यादव आणि पोलीस अधिकाऱ्यांक तांणी म्हत्वाच्यो सुचोवण्यो केल्यो. पाचवेत शिकपी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांखातीर पूर्व मॅट्रीक शिष्यवृत्ती येवजणेखाला मुख्यमंत्री शिष्यवृत्ती पोर्टलाचेर अर्ज सादर करपाची वेळ आदिवासी कल्याण संचालनालयान वाढयल्या. आता अर्ज सादर करपाची निमणी तारीख 30 नोव्हेंबर 2025 अशी आसा. गोय बार्ज मालक संघटनेच्या वांगड्यांनी काल भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांची परवरी मंत्रालयात भेट घेऊन या क्षेत्राचेर परिणाम करपी बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्ल्या प्रस्नांचेर चर्चा केली. 2012 वर्सासावन बार्ज उद्देगाक शेगीत लुकसाण जावपाक लागला अशें संघटनेन सांगला आनी वर्सुकी उण्यांत उणें 2 कोटी टन धातूक आनी हेर खनिजां हातराळपाची खात्री करची जाका लागून कामां परतून सुरू करपाक आनी तिगोवन दवरपाक मदत जातली अशी मागणी हे संघटनेन केल्या. संघर्ष करपी उद्देगाक परतून उर्बा दिवपा खातीर बार्ज मालकांक सरकारी आदार दिवचो अशें संघटनेच्या जाळवणदारांनी म्हळां.
त्या पद्दतीन 2012 पयली बिझनेस आशिल्लो त्या पद्दतीन आता बिझनेस ना आणि जशी बार्ज इंडस्ट्री 2012 पहिली असली तशी बार्ज इंडस्ट्री ट्रक इंडस्ट्री मशीन इंडस्ट्री ती ना मायनिंग बंद झाल्या उपरांत. सो मायनिंग इंडस्ट्री पहिली 2012 आशिल्ली तशी आम्ही म्हणून आम्ही म्हणता की जे 20 मिलियन टन कायद्यान कारण आम्ही बेकायदेशीर केन्नाच खंय नाशिल्ले ते 20 मिलियन टन तरी जावपाक जाय चालू.
कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्तुकी 27 ऑक्टोबराक सांजे 4:30 वरांचेर संस्कृती भवन पाटो पणजी हांगा डॉ पांडुरंग फळदेसाय हांणी बरयल्ल्या पेरणी जागोर या पुस्तकाचे प्रकाशन जातले. आयज भाऊबीजेचो उत्सव मनयतात जो दिवाळी उपरांत येता आनी 5 दिसांच्या उत्सवाचो शेवट जाता. भाऊ फोटा भाऊबीज भाऊटिका किंवा यमद्वितीय ह्या नांवान ही परब देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी वळखतात. भावा भयणी मदलो सासणाचो मोग राखण आनी आशिर्वाद हाचे हे प्रतीक. या शुभ दिसा भयणी आपल्या भावाच्या कपलाचेर तिलक लावन तांची सुरक्षितताय आनी दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. ताचे बदला भाव आपल्या भयणीची राखण आनी जतनाय घेवपाचे उतर दितात. खेळ आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान 2023-24 आनी 2024-25 वर्साच्या राज्य युवा पुरस्कारा खातीर अर्ज करपाची मुजत 31 ऑक्टोबर मेरेन वाढयल्या. 15 ते 29 वर्सां पिरायेचे तरणाटे वैयक्तीक पुरस्कारा खातीर अर्ज करपाक पात्र आसात. अर्ज पात्रताय नेम आनी अटी आनी हेर माहिती खेळ आनी तरणाटे वेव्हार संचालनालयाच्या संकेतथळ www.dsye.gova.gov.in या संकेतथळार उपलब्ध आसात. वेदांता 16 वर्सां सकयल्या युथ कप फुटबॉल सर्तीक गोंयांत मंगळारासान सुरवात जाल्या. चवथ्या आवृत्तीच्या सर्तीत अंदू 8 पंगडांचो आस्पाव आसा. गोंयांत जपी फिडे विश्व करंडक बुद्धीबळ सर्त उत्तर गोंयांत 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर मेरेन जातली. ही सर्त खूप महत्वाची मानतात कारण ह्या सर्तीतल्या पहिले 3 सर्तक 2026 जावपी संवसारीक जेतेपदा खातीर पात्र थारतले. युनायटेड क्लब वेर्णाक 3-8-0 अशा फरकान हारोवन गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लबान ब्रदर युलालियो वाज आंतरगांव फुटबॉल सर्तीच्या फुडल्या फेरयेत सुवात मेळयल्या. मॅच फातोर्डेच्या डॉनबॉस्को ऑरिटरी मैदानाचेर जाली. आंबोली स्पोर्ट्स क्लबान 16 वर्सां पिराय सकयल्या विभाग 2 मॅचीच्या 60 झोनात नावेली विलेजर्स युनियनाक 8-2 अशा फरकान हारयले. पणजे वेळच्या नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडल्या कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडू येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.